विविध भारती पुणे, संध्या खान सादर करत आहे पुणे वृत्तांत. आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीनं दरवर्षी आयोजित करण्यात येणारा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव यंदाच्या वर्षी बुधवार दिनांक 10 डिसेंबर ते रविवार 14 डिसेंबर दरम्यान मुकुंदनगर इथल्या महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल इथं संपन्न होणार असून महोत्सवात यावर्षी सादरीकरण करणाऱ्या कलाकारांच्या नावांची घोषणा आज झालेल्या पत्रकार परिषदेत आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी केली. यंदा महोत्सवाचं 71वं वर्ष असून यावर्षी निम्म्याहून अधिक कलाकार प्रथमच आपली कला या व्यासपीठावर सादर करतील अशी माहिती जोशी यांनी दिली. यावर्षीच्या महोत्सवात पंडित उल्हास कशाळकर, विदुषी पद्मा देशपांडे, विदुषी डॉ अश्विनी भिडे देशपांडे, कला रामनाथ आणि डॉ जयंती कुमारेश तसंच पंडित व्यंकटेश कुमार हे ज्येष्ठ दिग्गज कलाकार आपली कला सादर करणार आहेत. तसंच डॉ भरत बलवल्ली, सावनी शेंडे यांच्यासारखे आघाडीचे गायक आणि नव्या दमाचे अनेक कलाकार आपली कला सादर करणार आहेत. जॅज आणि भारतीय शास्त्रीय संगीत यांचा अभूतपूर्व संगम साधणारं आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सॅक्सोफोन वादक जॉर्ज ब्रुक्स आणि सतार वादक पंडित कृष्णमोहन भट यांचं सहवादन हे यंदाच्या महोत्सवाचं आकर्षण असेल. राज्यात ऊस गाळप करणाऱ्या कारखान्यांची संख्या गतवर्षीपेक्षा यंदा वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 193 साखर कारखान्यांना साखर आयुक्तालयानं परवाने दिले आहेत तर 21 कारखान्यांचे प्रस्ताव विविध पातळ्यांवर प्रलंबित आहेत. गतवर्षीच्या रास्त आणि किफायतशीर दर म्हणजे FRP न दिलेल्या 38 कारखान्यांना राज्य सरकारच्या सूचनेनुसार गाळप हंगामासाठी परवानगी देण्यात आली आहे. राज्यात 1 नोव्हेंबर पासून ऊस गाळप हंगामाला सुरुवात झाली आहे. 193 पैकी आतापर्यंत 147 कारखान्यांनी गाळप हंगाम घेण्यास सुरुवात केली असून सोलापूर विभागातील सर्वाधिक 32 कारखान्यांनी ऊस गाळप सुरु केलं आहे. मागील वर्षी एकंदर 200 कारखान्यांनी गाळप घेतलं होतं. पुणे शहरात रक्ताचा तुटवडा गंभीर होत असताना पुणेकरांनी पुन्हा एकदा सामाजिक उत्तरदायित्वाच्या परंपरेचं जतन करत 56 रक्तदान शिबिरांमधून 10,338 रक्तपिशव्यांचं विक्रमी संकलन केलं. खासदार आणि केंद्रीय सहकार तसंच नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त हे रक्तदान महाअभियान आयोजित करण्यात आलं होतं. या उपक्रमाला पुणेकरांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल मोहोळ यांनी कृतज्ञता व्यक्त केली. घर खरेदीदारांना नुकसान भरपाई मिळण्यात विलंब होऊ नये यासाठी महाराष्ट्र स्थावर मालमत्ता नियामक प्राधिकरणानं म्हणजे महारेरानं नवी कार्यप्रणाली जाहीर केली आहे. यात बांधकाम व्यावसायिकांनी नुकसान भरपाई 60 दिवसात देणं बंधनकारक केलं आहे. पहिल्यांदा संधी देऊनही नुकसान भरपाई दिली नसल्यास विकासकाची प्रकरणं संबंधित नागरी दंडाधिकाऱ्यांकडे पाठवली जातील. यामुळे विकासकाला 3 महिन्यांचा कारावास होऊ शकतो. या कार्यप्रणालीमुळे घर खरेदीदारांना लवकर नुकसान भरपाई मिळू शकेल. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं शहरातील मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी स्वीप उपक्रमाअंतर्गत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज सुमारे 38,340 जणांनी मतदान करण्याची विक्रमी शपथ घेतली. ही शपथ मोशी इथल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण स्मारकाला मानवंदना देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका, अविरत श्रमदान सायकल मित्र, WTE फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं रिव्हर सायक्लोथॉन 2025 या स्पर्धेच्या आयोजनादरम्यान घेण्यात आली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागानं टाकाऊ वस्तूंपासून सर्जनशीलता या संकल्पनेला नवं चैतन्य देत शहरातील टाकाऊ वस्तूंमधून आकर्षक कलाकृती निर्मितीचा उपक्रम मोठ्या उत्साहात राबवला आहे. शहरातील विविध ठिकाणी हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला आहे. यामध्ये प्रभाग 17 बिजलीनगर, प्रभाग 22 शांती चौक काळेवाडी, प्रभाग 5 सखुबाई गवळी उद्यान आळंदी रोड आणि भोसरी इथं असलेली संवेदनशील ठिकाणं आता रंगतदार देखण्या कलाकृतींनी सुशोभित झाली आहेत. महापालिकेच्या सफाई सेवकांनी केवळ स्वच्छता न करता टाकाऊ टायर, प्लास्टिकचे डबे, बाटल्या, लोखंडी चौकटी, पाईप यासारख्या वस्तूंचा कल्पकतेनं उपयोग करून उद्यानं, रस्त्याकडील जागा आणि सार्वजनिक ठिकाणांचं सुशोभीकरण केलं. पुण्यात थंडी ओसरली असून तापमानात वाढ झाली आहे. आज किमान तापमान 17.4 सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही किमान तापमान साधारण असंच असेल असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.